नमस्कार सर, पराजस्ती मधून बोलतोय. आपलं बोलणं झालं का थोड्या वेळा पूर्वी? पराजस्ती मधून सर, तुम्हाला ते ब्रॉडवे आणि वाकडमधल्या प्रोजेक्टबद्दल माहिती आहे ना सर? हा सर, आमच्या वाकडमध्ये ब्रॉडवे नावाचा प्रोजेक्ट आहे सर, दत्त मंदिर रोडला नियर काका हलवाई शॉप. हा, तिकडे तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK असे दोन व्हरायटीज ऑर्डर होते सर. 2 BHKचा कार्पेट एरिया सर तुम्हाला 855 to 955 स्क्वेअर फीट, 3 BHKचा कार्पेट एरिया सर तुम्हाला 1100 स्क्वेअर फीट. ओके सर, 855 to 955 कार्पेट एरिया सर त्याचा, आणि त्याची प्राइस सर तुम्हाला 90 to 95 लागतो सर. हॅलो हॅलो, अच्छा हो सर, काय बोललो मी हो येतो सर आवाज तिकडं. सर जर तुम्ही आता जर जाऊन फाईट, म्हणजे समजा सर तुम्ही जर उद्या ब्रॉडवेला जाऊन आलात आणि तिकडे आमच्या साईट मॅनेजर आणि सेल्स एक्झिक्युटिव्हला भेटलात आणि जर तुम्ही ती प्रॉपर्टी बुक करताय सर आणि आमची बुकिंग अमाऊंट सर फक्त 25,000 रुपये ऑफर्समध्ये, आमचा जो इव्हेंट झाला ना सर त्याच्यात आम्ही 3-4 ऑफर्स ठेवल्या होत्या सर, पण आमची ऑफर संपली, पण आमचे व्हॅल्युएबल कस्टमर आहेत तुम्हाला एक अजून पुढचा हप्ता एक्सटेंड केले सर, त्याच्यात तुम्हाला ऑफर आहे भेटणार सर. पहिले अवरेज स्क्रॅच कार्ड डिस्काउंट up to 50,000 रुपये, ऑप्शन अनलिमिटेड डिस्काउंट up to 18,00,000 रुपये, स्पेशल ऑन स्पॉट डिस्काउंट आणि तुम्हाला कुठले प्रॉडक्ट ऑर्डर फक्त 25,000 रुपये आहेत सर, 25,000 फक्त आतापर्यंत आहे सर. सो आणि जर सर तुम्ही उद्या सायडीला जाणार असाल सर तर मला तर सांगा सर, म्हणजे तुमची कॅब वगैरे बुक करू शकतो सर जर तुम्हाला कॅब फॅसिलिटी आहे. हा का सर, मग तुम्ही अच्छा सर आज सर आमचा 2 वीकपासून इव्हेंट चालू होता ना सर, तर आमच्या कुठल्याच साईट एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर सुट्टी नव्हती सर, सो आज त्यांचा सगळ्यांना ऑफ आहे, तर तुम्ही उद्या जाऊ शकता सर, काय प्रॉब्लेम नाही सर. मी तुम्हाला उद्या 11 वाजेला कॉल करतो सर, मग चालेल का सर? ओके अच्छा अच्छा, नो प्रॉब्लेम सर, मी तुम्हाला 1200 कॉल करतो सर. सर हो तिथं ते गेट आहे ना सर, गेटच्या मध्येच ऑफिस आहे सर, म्हणजे ते पहिले थोडसर बांधलेलं आहे. हो ठीक आहे, हा चालेल चालेल, ओके काही प्रॉब्लेम नाही सर, ओके थँक्यू सर.